नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गौवरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय चोलप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णसद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आख्यदते च प्रक्षिदते च नमो, वः किरिकेभ्यो देवानागम् हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्येभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमामि वत्येभ्यः। द्रापे अन्धसत्पते दरिद्रन्नीललोहित एषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चना ममत, याते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाह भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तयानो रुद्र मृडजीवसे, इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा न श्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम्, वृणानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छम् जयोश्च मनुरायजे पिता तदश्रामत रुद्र प्रणीतौ, मानो महान्तमुत मानो अर्भकम्, मान उक्षन्तुमुत मान उक्षितम्, मानो वधीः पितरम् मोत मातरम् प्रिया, मानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोके तनये मान आयुषि, मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः, वीरान्मानो रुद्रभानितो वदिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आराते गोघ्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु, रक्षा च नो अधि च देव बृह्यता च नश्चर्म यच्छद्विबराः, तुहि श्रुतम् गर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहस्नुमुग्रम्, मृणा चरित्रे रुद्रस्तव नो अन्यन्ते अस्मन्निव पन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतिर्वृणस्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामग्व्यग्रस्धनुष्वमीढवस्तोकाय तनयाय मृडया, मीढुस्तम शिवतम शिवो न सुमनाभव, परमे वृक्ष आयुधम् निधाय कृत्तिम् वसान् आचर पिनाकम् विभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निव बन्धुताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृधि।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाला अशी विनंती आहे, आपण जास्तीत जास्त स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने सरकून घ्यावं, आपापल्या पर्सेस आपल्या मांडीवर घ्याव्यात। पुरुष वर्गाने जास्तीत जास्त पांडुरंगाच्या बाजूला सरकून घ्यावं आणि जास्तीत जास्त पुढच्या बाजूला सरकून घ्यावं। आपापले मोबाईल फोन्स बंद आहेत ना हे आपण एकदा तपासून पाहावेत। आपले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोडवर आहेत ना हे आपण नीट एकदा तपासून पहा। परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या सद्भक्त मिलिंददादांनी ज्या आठवणी लिहिलेल्या आहेत त्या सद्भक्त रेवतीताई आपल्याला आज वाचून दाखवणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः, ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या कार्य उभारणीचा आणि कार्य विस्ताराचा अभ्यास करण्याचा मी गेले काही वर्षे यथामती प्रयत्न करतो आहे. माझ्या आकलनानुसार स्वामीजींचं कार्यातील धोरण, त्यांची कार्यदृष्टी आणि प्रत्यक्ष कार्याची आखणी यांचा सखोल ठसा स्वामी मकरंदनाथांच्या जीवनात उमटलेला आहे. चार घरी होणारी नित्याची केंद्र, सत्यसाई निलायम मधील प्रवचन आणि सत्संग यांना मिळणारा चढता वाढता प्रतिसाद स्वामीजींनी ओळखला होता. एक प्रकारे 1958 साली अत्यंत अप्रसिद्ध आणि अप्रकटपणे सुरू झालेल्या कार्यांनी आता जणू काट टाकली होती. स्वामीजींचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले होते आणि नजर क्षितिजाच्या पल्याचं दर्शन घेत होती. परमार्थ ताठ मानेने आणि आत्मविश्वास पूर्ण करावा, संकोचलेल्या आणि कुचुंबलेल्या परिस्थितीत ओढग्रस्तीत कुठेतरी कोपऱ्यात बसून परमार्थाचा प्रचार करणारे असे स्वामीजी कधीही नव्हते. परंतु त्याचबरोबर खूप भव्य दिव्य भडक स्वरूपात परमार्थाचं प्रकटीकरण करणं हेही त्यांना मानवणारे नव्हतं. आपल्या अवतीभोवती गोळा होणारे साधक श्रोते, त्यांची संख्या, त्यांचे समर्पण, त्यांची सामूहिक मानसिकता, ह्या सर्वांचा विचार ते करत असत. आपण ज्या समूहावर सातत्याने काम करत आहोत त्यांना रुचेल आणि झेपेल इतपत कार्य पुढे घेऊन पुढे पुढे न्यायचं असं धोरण त्यांनी ठेवलेलं असावं. उत्सवांना, नैमित्तिक कार्यक्रमांना होणारी श्रोत्यांची गर्दी जर 300 घरात असेल तर नित्य श्रवणाला आणि केंद्रात येणाऱ्या साधकांची संख्या ही 50-60 आसपास असावी. हे गणित स्वामीजींनी पक्क मनात ठरवलेलं होतं. स्वतःच्या प्रत्येक विचारात आणि आचरणात सातत्य राखायचं, त्याबाबत कोणतीही तडजोड करायची नाही आणि निष्ठावान अनुग्रहितांमध्ये ही जीवनशैली जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहायचं हे आयुष्यभरासाठी त्यांनी पाळलेलं ब्रीद होतं. स्वामीजींच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आणि म्हणूनच त्यांच्या कार्याला निस्पृहतेची झळाळी होती. मागे वळून पाहताना लक्षात येतं की प्रवचनाचं स्थान हे 25 वर्ष दुसरं तिसरं काही नसून त्यांचं स्वतःचं राहतं घर होतं. पुण्यामध्ये साक्षेपी आणि प्रभावी प्रवचनकार असा त्यांचा नावलौकिक झाल्यानंतर प्रवचनासाठी त्यांनी एखाद्या मंदिरात अथवा सभागृहात सहजासहजी जागा मिळवली असती, पण त्यांनी त्या शक्यतेचा वापर कटाक्षाने टाळला होता. अगदी शेवटी त्यांनी सत्यसाई निलायमची निवड केली, पण तेव्हाची परिस्थिती पण तशीच होती म्हणून. आणि जोडीला कर्नल सोमणांनी अत्यंत हार्दिकतेने आणि अगत्याने त्यांना तिथे येण्यासाठी विनंतीही केली होती. प्रवचनाप्रमाणे साधकांच्या गाठीभेटी सुरुवातीच्या काळात ब्युटी क्लब स्टोअर्स या ठिकाणीच होत असत. आज आपली जी केंद्र भरतात त्या केंद्राची संकल्पना आणि संस्थापना ही या दुकानातच झाली. भेटी गाठींसाठी दुसऱ्या कोणाच्या घरात जाण्याचा विचारही त्यांना शिवला नाही. जेव्हा दुकान विकलं तेव्हा त्यांनी खांडेकर, परांजपे यांच्या घरात केंद्रास सुरुवात केली. ज्या घरांमध्ये स्वामीजींची सुरुवातीची केंद्र झाली ती सर्व घरं अत्यंत निष्ठावान साधकांची अशी होती. तसंच त्या सर्व साधकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा स्वामींना आपल्या घरी केंद्र घ्यावं असा कायमचा आग्रह होता. खांडेकर, परांजपे, पळणीटकर, गुमास्ते या चारही ठिकाणी स्वामीजींनी केंद्राची अशी युक्तीने विभागणी केली होती की कोणाही एका घरावर अतिरिक्त ताण येणार नाही. प्रत्येकाच्या घरातली काय सोय आहे ते पाहून प्रत्येकाच्या घरात होणाऱ्या केंद्राची संख्या आणि वेळ त्यांनी निश्चित केल्या होत्या. असं सर्व जरी असलं तरी त्यांची आंतरिक इच्छा ही त्यांच्या मूळ निस्पृहतेच्या बैठकीवर अशी आधारित होती. सध्या नित्यनेमाने आणि उत्तम भावनेने येणाऱ्या साधकांची संख्या आणि येत्या 5-10 वर्षांमध्ये त्यात होऊ शकणाऱ्या वाढीचा विचार करून त्यांनी माया अपार्टमेंट मधील ध्यान मंदिर निश्चित केलं. परमार्थाची साधना करताना प्रबोधन करणारे सद्गुरू आणि त्यांचे अनुयायी ह्या दोन्ही घटकांना कानकोंडेपणाची, मानभावीपणाची भावना निर्माण झाल्यास ते कार्य फारसं टिकाव धरत नाही. स्वामीजी हे खात्रीनं जाणून होते. कार्याचं आणि सहभागी कार्यकर्त्यांचं तेज जपायचं झाल्यास ते स्वयंपूर्ण असण्याची गरज असते आणि त्यासाठी स्वामीजींनी मंडळाच्या मालकीचा ध्यान मंदिराचा ध्यास घेतला होता. असो 1985 सालच्या जानेवारी महिन्यात माया अपार्टमेंट मधील स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा मंडळाच्या ध्यान मंदिराचं उद्घाटन झालं. त्याआधी 2-3 महिने कामाची लगबग सुरू झाली होती. ध्यान मंदिराची सजावट कशी असावी याबद्दल त्यांच्या काही निश्चित कल्पना होत्या. ध्यान धारणा, नामस्मरण, श्रवण या साधनांना उत्तम प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे असे त्यांना वाटे. त्यांच्या भाषेत साधकांना रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळायला हवी असा आग्रह होता. त्यानुसार बैठकीसाठीची जाजम, उत्तम प्रकाश योजना, कमीत कमी एक तरी झुंबर आणि भिंतींना आल्हाददायक रंगसंगती या बाबींमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घातलं होतं. झुंबरांसाठी माझ्या आठवणीप्रमाणे स्वामी सरलाताईंबरोबर सद्भक्त वीणा ओकळी जात असे. प्रसन्न परंतु अंगावर न येणारी सजावट स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली होत होती. सद्भक्त बाबासाहेब मुदगल यांनीही अत्यंत उत्साहाने या सहभाग घेतला होता. स्वामीजी गमतीने म्हणत असत, तुम्हा कोणाच्या घरी इंटेरियर डेकोरेशन करायचं असेल तर मला बोलवा, मी उत्तम काम करू शकेन. आता वीणा सुद्धा एकटी हे काम करू शकते असं म्हणून ते वीणाची थट्टा करत असत. बाबासाहेबांच्या आग्रहाखातर एक भलमोठं मखमली सिंहासन आणि त्यावर एक गोलाकार लाकडी घुमट करण्यात आला आणि त्यावर स्वामीजींनी बसावं अशी त्यांची इच्छा होती. स्वामींना अशा कल्पना मानवणं शक्यच नव्हतं, पण बाबासाहेबांचा आणि इतर काही ज्येष्ठ साधकांचा इतका आग्रह होता की स्वामींना तो मोडणं जीवावर आलं होतं. मुळातच अवजड वस्तूंची मांडणी करणं त्यांना पसंत नव्हतं. अखेरीस त्यांनी स्वतःऐवजी त्या आसनावर माऊलींची प्रतिमा ठेवावी असं ठरवलं आणि त्यांच्या बसण्यासाठी एक वेगळं आसन करून घेतलं. सुरुवातीचं आसन हे 2 व्यक्ती बसतील असं होतं. पुढे मला आठवतं की जेव्हा जेव्हा परमपूजनीय अनंतरावजी आठवले, परमपूजनीय केशवराव तथा बाबासाहेब बेलसरे यांसारखे थोर सत्पुरुष माया अपार्टमेंटला आले तेव्हा ते याच आसनावर स्वामीजींच्या अगदी सन्निध बसले होते. मोठं सिंहासन आणि त्यावरील घुमट या वस्तू काळाच्या ओघात केंद्रातून काढण्यात आल्या आणि बैठक व्यवस्था अधिकच सुटसुटीत केली गेली. सामान्यतः मंदिर आणि ध्यान मंदिर अशा वास्तूंमध्ये वेगवेगळ्या आकारांच्या देवदेवतांचा आणि सत्पुरुषांच्या तजवरींची वाटीवाटी झालेली असते. स्वामीजींचं त्याबाबतीत निश्चित धोरण होतं. स्वामी स्वरूपानंद आणि माऊली यांच्या 2 मोठ्या तजवीरी स्वामीजींच्या आसनाच्या उजव्या हाताकडील भिंतीवर बसवायचं ठरलं आणि त्यांच्या डाव्या हाताकडील भिंतीवर लोकांच्या डोक्याला लागणार नाहीत अशा बेतानं एकाच आकाराच्या तजवीरी बसवण्यात आल्या. एका उत्तम सजावट केलेल्या लाकडी पट्ट्यांच्या खोबणीत त्या तजवीरी सरकवून बसवण्याची सुलभ अशी व्यवस्था करण्यात आली. श्रीधर स्वामी समर्थ, तुकोबा, रामकृष्ण, श्री महाराज अशा संतांच्या तजवीरी स्वामीजींनी निवडल्या होत्या. त्या व्यतिरिक्त अधिक फोटो, कॅलेंडर, वॉल हँगिंग वगैरे काही न लावण्याविषयी त्यांनी सूचना दिल्या होत्या. 2 मोठी अशी भिंतीवरील घड्याळ अशी मात्र त्यांनी लावून घेतली. या दोन्ही घड्याळांमध्ये एकच वेळ दिसली पाहिजे असाही त्यांचा दंडक सुरुवातीपासून होता. पाहता पाहता ध्यान मंदिर सजून तयार झालं आणि दिमाखात त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. तो भाग आता आपण पुढच्या वेळेस पाहू. श्री कृष्णार्पण.
स्वामीजींच्या आठवणी मिलिंददादांनी लिहिल्या, त्या रेवतीताईंनी वाचल्या आणि दोघांचा मुलगा आता अभंग म्हणतो. लिमये कुटुंबियांचं ऐकून
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. हे दयाळ परम सुखदा, हे दयाळ परम सुखदा, हृदय तुमची स्पंदना. हे दयाळा परम सुखदा, हृदय तुमची स्पंदना. विनीत भावे करीत पूजन, तव कृपेची याचना. हृदय तुमची स्पंदना, शुभ्रवसना चारुतनु तव, प्रेम स्वरूपी तू भला. मंद गंधित मोद फुलला, समीप तुझिया पाहिला. चरण कमली मोक्ष ठेला, तिमिर दुरिता खंडना. हृदय तुमची स्पंदना, तव कृपेचा गंध घेऊनी प्राण माझे तोषले. चित सुखाने तृप्त होऊनी गगन रंगी रंगले. निज रूपाची भेट घडूनी मिटून गेली वंचना. हृदय तुमची स्पंदना, जन्म मरणा ठाव नुरला, मोक्षमय संसार तो स्वरूप विश्वी विश्वस्वरूपी. नटुनी गेले पाहतो निज स्वरूपी भरुनी तरी, तव पदी आराधना. हृदय तुमची स्पंदना, देवता अन भक्तताही, द्वैत भाषालोपता, स्त्री पुरुषता भेद नुरला. हरिपदी समावता, निज रूपी मकरंद भरला. पूर्ण झाली मंत्रणा, तुमची स्पंदना हे दयाळा परम सुखदा हृदय तुमची स्पंदना हृदय तुमची स्पंदना स्पंदना
वाह अजून अजून एक
साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे रुदंतरात माधवा स्मृती तुझी चराहू दे रुदंतरात माधवा स्मृती तुझी चराहू दे तुझाची दिव्य कर्मयोग आचरिता जो भला अर्पुनिया तुझ चरणी त्यागुनी ममता फला खंड त्यात न पडो हेची मज सिदान दे हेची मज सिदान दे स्मृती तुझी चराहू दे तत्वमसी बोध खूण दाविली सजी भली सोहम अस्मी धरुन ध्यान अमन मनी वेदली उन्मनीस ओलांडून येऊ दे तुझ्याकडे येऊ दे तुझ्याकडे स्मृती तुझी चराहू दे भेटतील जगती कुणी भूत मात्र सहज जे देव त्यात मानुनी पूजनात रमविजे बोध कवच चढ़वुनी तुझी अखंड प्रीति दे तुझी अखंड प्रीति दे स्मृति तुझी चराहु दे त्वत्कृपे स पात्र होय बुद्धि अशी स्थिर असो कृतार्थ जरी जीवन हे नम्र भाव जवळी वसो मकरंदात्वत मकरंदात्व चरणी मकरंदात्व चरणी नित्य सुखे वास दे नित्य त्य सुखे वास दे स्मृति तुझी सराहु दे साधन पथ क्रमित सदा जाऊ दे अशाकडे हृदंतरात माधवा स्मृति तुझी सराहू दे हृदंतरात माधवा स्मृति तुझी सराहू दे
बसल्यास तर म्हण अजून एक कोणतं म्हणशील सुनता है गुरु ज्ञानी आणि तसाही हा आता जाईलच 8 दिवसात त्यामुळं पुढच्या गुरुवारी अरे सत्संग नाहीये त्यामुळं आजच तुझ्याकडून काय म्हणून घ्यायचं नाही
सुनता है गुरु ज्ञानी 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 सुनता है सुनता है सुनता है गुरु ज्ञानी गगन में आवाज हो रही झीनी 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 सुनता है सुनता है सुनता है पहले आए 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 पहले आए नाद बिंदु से पीछे जमाया पानी पानी हो जी सब घट पूर्ण पूरत रहा है सब घट पूर्ण पूरत रहा है अलख पुरुष निर्वाणी हो जी सुनता है गुरु ज्ञानी सुनता है वहां से आया पता लिखाया वहां से आया पता लिखाया तृष्णा कौने बुझाई बुझाई तृष्णा कौने बुझाई अमृत छोड़ छोड़ विषय को धावे अमृत छोड़ छोड़ विषय को धावे उलटी फास फसानी हो जी फसानी हो जी सुनता है गुरु ज्ञानी सुनता है गुरु ज्ञानी बिन धरती एकू बिन धरती एकू मंडल दिसे बिन धरती एकू मंडल दिसे बिन सरोवर जो पानी रे बिन सरोवर जो पानी रे गगन मंडल में हो उजियारा गगन मंडल में हो उजियारा बोले गुरु मुखबाणी हो जी मुखबाणी हो जी सुनता है गुरु ज्ञानी सुनता है। ओहम बाजा बाजे ओहम सोहम बाजा बाजे त्रिपुटी धाम सुहानी रे त्रिपुटी धाम सुहानी रे। ईड़ा पिंगला सुख मन नाड़ी ईड़ा पिंगला सुख मन नाड़ी सुन धजा पहरानी हो जी सुनता है गुरु ज्ञानी सुनता है। कहे कबीरा सुनो भाई साधो कहे कबीरा सुनो भाई साधो आई अगम की बाणी रे आई गगम की बाणी रे। दिन भर ये जो नजर भर देखे दिन भर ये जो नजर भर देखे अजर अमर पुनिशानी हो जी सुनता है गुरु ज्ञानी सुनता है गुरु ज्ञानी 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 सुनता है गुरु ज्ञानी। गगन में आवाज हो रही जीनी 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 सुनता है गुरु ज्ञान।
आता काही प्रश्न घेतो आणि एखादा शेवटी परत म्हणायला सांगेन मी तुला। एक प्रश्न असा आहे मी आता फर्स्ट इयर LLB ला आहे कधी कधी एखाद्या गोष्टीमुळे राग येतो व राग अतिशय वाढतो या रागामुळे माझ्या मनात एक भीती बसली आहे की मी स्वतः या रागामुळे गमावून बसू नये आणि आता याचे प्रमाण वाढत आहे। हा राग कदाचित माझ्या प्रोफेशनमुळे असावा का की कोणते आणखी कारण असू शकेल ते कळत नाही असं म्हटलेलं आहे। प्रोफेशन पाहायचं झालं तर फर्स्ट इयर LLB हे काही फारसं प्रोफेशन राग येण्यासाठी नाहीये आणि तसंही वकिली सुरू केल्यानंतर देखील जी काही केस वगैरे लढवायची असते ती शांत डोक्याने लढवणं गरजेचं असतं। त्याच्याकरता आपण रागवून केस लढवण्याची काही गरज नसते। त्याच्यामध्ये जर आपण शांतपणाने उतरलो आणि सगळी परिस्थिती समजून घेतली तरच केस लढवता येते। कोर्टामध्ये अतिशय शांतपणाने आर्ग्युमेंट करून निघून गेलेले वकील आणि फार मोठ्या जोशात बोलून गेलेले वकील याच्यात जोशात बोलून गेलेले जे वकील असतात तर तेच यशस्वी होतात असं मुळीच नाहीये। तुमच्या आर्ग्युमेंटच्या क्वालिटीवरच सगळं अवलंबून आहे तुम्ही मांडत असलेल्या मुद्द्यांवर अवलंबून आहे। त्यामुळं अगदी प्रोफेशन जरी म्हटला तरी त्याच्यासाठी राग आवश्यक नाहीये। मग राग एखाद्या गोष्टीमुळे येतो आणि अतिशय वाढतो। राग येण्याची कारण मनाविरुद्ध घटना घडणं याच्यामध्ये राग येण्याची बीज आहेत। मनाविरुद्ध घटना घडण्याचंही मूळ विश्लेषण आपल्या कामना आहेत। एखाद्या गोष्टीची पूर्ती झाली नाही याचा अर्थच थोड्या अजून सूक्ष्म अर्थाने कामनेची पूर्ती झाली नाही किंवा त्याविरुद्ध काही घडलं तर सहन न होणं हे त्याचं स्वरूप आहे. कामामध्ये कामाबरोबर क्रोध हा अवश्यंभावी मानलेला आहे शास्त्रांनी, मानलेला नाही म्हटलेला आहे. काम येतो तिथं क्रोध येतोच. आपल्याला आयडेंटिफाय झालेला नसतो की कोणत्या कामनेमुळे आता मी रागवलो, तर मनाविरुद्ध घडलेली गोष्ट हे कामनेला धक्का बसण्याचंच लक्षण आहे. आत सूक्ष्म कामना असल्याशिवाय क्रोध शक्यच नाही. आपण एवढी महत्वाची व्यक्ती नाही कोणाच्याही अंतकरणात की त्यांनी आपल्याला दुखवावं आणि आपण दुखवले जावं, कारण त्याच्या दृष्टीने आपण महत्वाची व्यक्तीच नसतो. आपण आपल्या स्वतःला कोणीही समजत असलो. म्हणून मैत्रीत, नातेसंबंधांमध्ये, ऑफिस इत्यादी अशा ठिकाणी, समाजामध्ये आपल्या स्वतःला विशिष्ट भावनेनी समजणारा आणि दुसऱ्याला गृहित धरणारा त्याला रागवण्याचा प्रसंग अनेक वेळेला येतो. त्याला असं वाटत राहतं की माझ्या मनाविरुद्ध घडत आहे, मी दुखावला जातो आहे. लोक तुम्हाला गणतच नाहीत हे आपल्याला आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण कोणाच्याही गणतीत कधीही नसतो, त्यामुळे लोक त्यांच्या पद्धतीने चालत असताना, जसं बुलडोझर जात असताना कोण दाबलं जाते त्याच्या बुलडोझरला काय करायचं आहे, तसं प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी वागत असते. कोणाच्या भावना दडपल्या जातात, लक्षात घेतल्या जात नाहीयेत, दुखावल्या जात आहेत, याच्याशी जणू समोरच्याला काही घेणं देणं नसतं. पण आपण आपल्या स्वतःला काही समजत असल्यामुळं तिथं आपला अपेक्षा भंग होतो एक प्रकारे. अपेक्षा ठेवल्या की मग भंग ठरलेला आहे. आपण देह अशा पद्धतीची मूळ भावना याच्या बुडाशी आहे, या सगळ्या अपेक्षा भंगांशी. मनाविरुद्ध झालं ते देखील आपण देह, मन आणि बुद्धी आहोत अशा पद्धतीच्या दृढ भावनेमुळेच सगळ्या गोष्टी उद्भवतात. मानसशास्त्रीय दृष्ट्या क्रोध ही अजून एका गोष्टीमुळे निर्माण होणारी घटना आहे, ती म्हणजे न्यूनगंड. ज्याच्यापाशी न्यूनगंड आपण कशात बसतो ते आपण पाहावं. पण आपल्यापाशी काही गोष्टी नाहीयेत अथवा कमी आहेत किंवा व्हायच्या राहिलेल्या आहेत किंवा अजून होत नाहीयेत, अशा एका न्यूनगंडापोटी व्यक्ती आतून थोडीशी अस्वस्थ असते आणि बाहेर राग प्रकट करत असते. न्यूनगंड याचे दोन फाटे फुटतात. एक, त्याचं रूपांतर क्रोधात होतं. क्रोध ही अशी गोष्ट आहे की कदाचित समोरचा गप्पच बसतो. आपल्याला क्रोध करणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्याला घाबरून तो गप्प बसला असं क्रोध करणाऱ्या व्यक्तीला वाटतं. कदाचित दुसऱ्याला असं वाटत असतं की कुठं वादावादी करायची, याचा आणि आपला मार्ग वेगळा आहे, त्यांनी आपल्याला सोडून दिलेलं असतं. आपल्याला कळायला वेळ लागतो. जेव्हा कळतं तेव्हा आपण काही गमावलेलं असतं, कोणाला तरी गमावलेलं असतं. न्यूनगंडातून एक म्हणजे अशा प्रकारची कमीपणाची जी भावना असते ती भावना रागानी भरून काढणं आणि दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणं असा क्रोधाचा एक प्रकार नक्की आहे. न्यूनगंडातून अजून एक वृत्ती निर्माण होते, ते म्हणजे जगाला टाळण्याची. त्याचा क्रोधाशी तसा संबंध नसतो, पण तो लोकांमध्ये मिसळण्याचा होतो. एकटा एकटा राहायला लागतो. काही आपल्याला विचारतील लोक त्याच्यापेक्षा नकोच असं म्हणतो. हेही परत देहबुद्धीचंच लक्षण आहे. म्हणून सर्वात शेवटी जर पाहायचं झालं तर प्रबळ देहबुद्धीमुळे या सगळ्या गोष्टी घडतात. जो अशा रीतीने आपल्या स्वतःला देह मन बुद्धीपासून आपण वेगळे आहोत अशा नेहमीच चिंतनामध्ये राहतो, त्याच्या दृष्टीने कामना नाहीत म्हणून कामनेपोटी असणाऱ्या अस्वस्थता आणि संताप या गोष्टी नाहीत असं घडतं. देह मन बुद्धीपासूनच आपण दूर आहोत असं असल्यामुळं देह मन बुद्धीचं जीवनच विशिष्ट अपेक्षांनी जगत नाही, त्यामुळे न्यूनगंडाचा प्रश्न येत नाही. तुम्ही बघा की आपण इतकी मंडळी आहोत, इथं बसलेले 250 लोक आहोत, हे सगळे एकमेकांपासून वेगळे आहेत. मनुष्य जरी असले तरी प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत, प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. काही एका समान विचारापोटी आपण इथं आलेले आहोत, तरी देखील तो वागवत असलेले विचार वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. प्रत्येकाचं ब्रिंगिंग अप, सामाजिक परिस्थिती अवतीभोवतीची ही वेगळी आहे. आर्थिक कुवत प्रत्येकाची वेगळी आहे, शैक्षणिक कुवत वेगळी आहे. आपण एकसारखे नाही आहोत एका बैठकीवर जरी बसले तरी. तसंच आपल्या प्रत्येकाची साधना वेगळी आहे, आपल्या प्रत्येकाची अंतर्मुखता एकमेकांपेक्षा वेगळी आहे, आपल्या प्रत्येकाचा विवेक एकमेकांपेक्षा वेगळा आहे. हे लक्षात न धरता स्पर्धा करणं हे अतिशय चुकीचं आहे. असं असल्यामुळं स्पर्धा, अपेक्षा भंग, आपल्याला स्वतःला कोणीतरी समजणं म्हणजे देह बुद्धी अधिक वागवणं, अपेक्षा भंग, अशा गोष्टींनी व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती जणू ग्रासलेली असते. हा सामुदायिक प्रश्न आहे. एका व्यक्तीने विचारलेला असला तरी सगळ्यांचा हा प्रश्न आहे, कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाचा हा प्रश्न आहे. माझ्यापेक्षा हे वेगळे आहेत, ते डॉक्टरेट आहेत, एका फार रिनाउंड कॉलेजमध्ये डीन आहेत, तर ते त्यांच्या ठिकाणी आहेत, मी माझ्या ठिकाणी आहे. मी त्यांच्याशी तुलना करू नये, स्पर्धा करू नये. मी माझ्या ठिकाणी माझा देह भाग घालवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते कोण आहेत, कसे आहेत, केवढे आहेत, ते पाहून आपण आपल्या ठिकाणी विविध प्रकारचे भाव निर्माण करून घेण्याची गरज नाहीये. हे मनुष्य करतो. तुम्ही इथं जर मागच्या बाजूला गेलात तर इतकी झाडी आहे, प्रत्येक झाड आनंदात आहे. एकापेक्षा वेगळ्या उंचीची, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या जातीची अशी, कुठलं नारळाचं असेल तर कुठलं आंब्याचं असेल तर कुठलं फुलझाड असेल, ती स्वतःच्या आत्मविश्वासात आहेत, स्वरूपाच्या ठिकाणी आहेत. त्यांना दुसऱ्याचं वैषम्य वाटत नाहीये. मी जसा आहे तसा आहे अशा भावामध्ये ती आहे आणि सगळं मिळून चित्र शोभून दिसतंय. तसं खरं म्हणजे आपण जसे आहोत तसे आहोत आणि सगळं मिळून चित्र शोभून दिसतंय. ते अमान्य करून आपण अमुक अमुकच व्हावं असा खटाटोप, अट्टाहास हाही दुःखाला किंवा क्रोधाला कधी कधी कारण ठरतो. आपल्या प्रत्येकावर आलेली परिस्थिती ही वेगळी आहे, आपली कौटुंबिक परिस्थिती वेगळी आहे. जशी आहे तशी आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे. मला जे दिलेलं आहे ते देवानी दिलंय आणि मला कसं ठेवावं अशी देवाची इच्छा आहे. कारण आत्ता आहे तसा जर मी नसतो तर कदाचित मी आत्मज्ञानाकडे जाणार नाही, म्हणून देवानी केलेली ही व्यवस्था असेल. माझी देहबुद्धी घालवण्यासाठी माझ्यावर जो जशा परिस्थितीत मी आहे तशा परिस्थितीत माझं ते कर्तव्य आहे. माझी ही परिस्थिती देवानी दिलीय म्हणा, सद्गुरूंनी दिलीय म्हणा, माझ्या कोणत्या तरी पूर्वसंचितांनी मिळेल, जी काही आहे ती मला मान्य आहे आणि मी जिथं आहे तिथं मी स्वरूपस्थ आहे. आता आता संतापाचा प्रश्न येत नाही, आता याच्यात न्यूनगंड काही नाही. त्यामुळं हा केवळ LLB चा प्रश्न नाहीये. मग या रागावर नियंत्रण कसं मिळवायचं, या रागावर, क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून तस्मात्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ। या इंद्रियांवर प्रथम नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे। इंद्रियांमध्ये मन ही आलंच, भगवंत त्याच्या करता सांगतात की इंद्रियांवर नियंत्रण हा एक उपाय, आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्या स्वरूपाला जाणून घेणं। आपण या काम क्रोधांपेक्षा वेगळे आहोत, मुळातच ते देहाशी निगडित आहेत, मी त्याच्यापेक्षा अत्यंत अलिप्त आहे, असा भाव धरून काम क्रोध आपल्या ठिकाणी असणारे देखील जरा वेगळेपणाने पाहणं, नियमन करणं आणि अलिप्तपणाने पाहणं। स्वरूपानंदांची एक साखी आहे, षड्रितुनो खवळता कशाला मजवरी वेळोवेळा, याचा अर्थ त्यांच्यावर ते खवळत होते। आपलाच हा प्रश्न आहे असा नाही, प्रत्येक मनुष्य मात्राचा प्रश्न आहे। असे वेगळा या बाळांनो खुशाल खिदळा खेळा असं ते म्हणतात, मी तुमच्यापेक्षा वेगळाच आहे, मी स्वरूपाने परिपूर्ण आहे। ज्याच्या ठिकाणी कामना असतात तो थोडासा उणेच असतो, त्याच्यापाशी कमतरताच असते, आणि जो जसं असेल त्याच्या तृप्त असेल तो जणू या जगाचा बादशाह असतो। त्याला ज्याला काहीच नकोय त्याचा प्रश्नच येत नाहीये, आपल्याला ते मिळवायचंय, तशी स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची। त्यामुळं साधना, त्या साधनेमध्ये विवेक, अलिप्तता विकारांपासून, विचारांपासून अलिप्तता आणि इंद्रिय नियमन, अशा गोष्टींनी हळूहळू याच्यावर नियंत्रण येतं। नियंत्रण म्हणजे त्यावेळेला नाहीच, साधक सुद्धा जेव्हा रागवतो तेव्हा त्याला काही नियंत्रण मिळवता येत नाही, पण ज्या गोष्टीमुळे रागवायचं असे प्रसंग त्याला त्याबद्दल रागवावंच वाटत नाही अशी घटना त्याच्याबाबत घडते, सहसा तो रागवत नाही अशा तशा कारणाने नाराज होत नाही, कारण त्याने स्वीकारलेलंच असतं। अशा प्रकारे स्वीकाराची मनोवृत्ती ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया असं मला वाटतं। या यांनीच लिहिले की नमस्कार, बोरिवली साधकांसाठी तुमचा आशीर्वाद व भविष्यात स्थिरता सह आत्मसमाधान मिळो ही सर्वांची सदिच्छा आहे। खरच तसं तुम्हाला लाभो असे स्वामीजींना स्मरून माझेही आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत। आता एक प्रश्न आहे, 10 मिनिटं आहेत, अनिकेत ही गाणार आहे, हा प्रश्न आपण पुढच्या वेळेला घेऊ। मी नाम सांगतो, शांत बसूया। शांत शांत शरीर, शांत मन, कामना रहित मन आणि इंद्रिय, नाम घेणारा मी मस्तकाच्या पोकळीमध्ये आहे अशी भावना करू, नाम ऐकणारा देखील आणि घेणारा देखील तो शुद्ध जाणीव स्वरूप, देहापासून वेगळा शांत आनंद स्वरूप। मुखाने नाम घेत असलो तरी प्रेरणा त्या चिदाकाशात असणाऱ्या जाणीव स्वरूपाची आहे. त्याच्या अधिष्ठानावर मुख जिव्हा नाम घेईल, त्याच्या अधिष्ठानावर कान नाम ऐकतील, त्यामुळे नामाच्या वेळेला देखील शुद्ध परमात्म्याचं स्मरण शुद्ध जाणीवेमध्ये आनंद स्वरूपामध्ये थांबायचं. पुढचं नाम ओम नमः शिवाय.
श्री अनंत श्री अनंत मधुसूदन पद्मनाभ नारायण सकल देवाधि देवा कृपालु बाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा पद्मनाभ नारायण अगाये सगुणा निर्गुणा अगाये सगुणा निर्गुणा जगज्नित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा पद्मनाभ नारायण तुकाला लोटांगणी मजथा वद्यावाजी चरणी हे चिकरितसे विनवणी भवबंधनी सोडवावे पद्मनाभ नारायण
बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।